आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देश सर्वप्रथम या तत्वावरच आपलं सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत प्रतिपादन. काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका. सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 5 दिवसांसाठी निलंबित. हा एकतर्फी आणि लोकशाहीविरोधी निर्णय असल्याची उद्धव ठाकरे यांची टीका. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 14 उमेदवारांचे एकूण 24 अर्ज दाखल. उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यात सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 90 भाविकांचा मृत्यू. आणि नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरात दाखल. देश सर्वप्रथम या तत्वावरचं आपलं सरकार काम करत असून भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या आपल्या लढ्यांमुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेनं सलग तिसऱ्यांदा आपल्यावर विश्वास व्यक्त केला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावर लोकसभेत झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. गेल्या 10 वर्षातल्या रालोआ सरकारच्या कामगिरीचा आढावा घेत मोदी यांनी सांगितलं, देशाची अखंडता आणि एकात्मता यांच्या सुरक्षिततेसाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो याची खुणगाट जगाला पटली. 25 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर पडले. काश्मीरमध्ये लष्करावर दगडफेक व्हायची, 370 कलम रद्द झाल्यावर ती थांबली. विकासाच्या वाटेवर गेल्या 10 वर्षात आता भारताची स्पर्धा स्वतःशीच आहे असं ते म्हणाले. जनतेनं कौल स्पष्टपणे रालोआच्या बाजूनं दिला असूनही त्याबाबत काँग्रेस अपप्रचार करत असून जनतेची दिशाभूल करत आहे अशी टीका त्यांनी केली. आभार प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान काल सभागृहात अनुचित आणि असत्य वक्तव्य झाली असं सांगत त्याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी मोदी यांनी सभापतींकडे केली. देशाच्या प्रगतीत अडसर निर्माण करण्याचं, जगात देशाची नाचक्की करण्याचं कारस्थान रचलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नीट परीक्षेतल्या घोटाळ्याची गंभीर दखल सरकारनं घेतली असून त्याचा तपास केंद्रीय यंत्रणांमार्फत सुरु आहे असं त्यांनी सांगितलं. देशाच्या विकासाकरता निकोप स्पर्धा करण्याचं आवाहन त्यांनी विरोधी पक्षांना केलं. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यात त्यांनी सुप्रशासनाचे मानदंड निर्माण करावेत असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांचं भाषण चालू असताना सरकारविरोधी घोषणा देत सभागृह दणाणून सोडलं. सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्याचा ठराव आज विधान परिषदेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडला. यासंदर्भात विरोधकांची बाजू ऐकून घ्यावी असा आग्रह विरोधी पक्षांनी केला. मात्र अशा प्रकारच्या ठरावांवर कधीही चर्चा होत नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर विरोधकांनी हौद्यात उतरून उपसभापती डॉ नीलम गोरे यांच्या विरोधात घोषणा दिल्या आणि सभात्याग केला. या गदारोळातच विविध विषयांवरची कागदपत्रं सभागृहासमोर ठेवण्यात आली. विरोधकांच्या सभात्यागानंतर गोरे यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. या विषयावर झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत दानवे अनुपस्थितीत होते. आपल्याकडून झालेल्या वर्तनाबाबत कोणतीही अपराधीपणाची भावना त्यांच्या वर्तनात नव्हती. याला आळा न घातल्यास महिलांना असुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण होईल, ते होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं डॉ गोरे यांनी स्पष्ट केलं. निलंबनाचा निर्णय हा एकांगी आणि अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. हा आपल्या स्वातंत्र्यावर हल्ला असून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली. बातमीदारांशी बोलताना दानवे यांनी सांगितलं,
विधान परिषदेमध्ये माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली ही अन्याय कारवाई आहे. दोन्ही बाजूनं गोष्टी झाल्या होत्या, एकाच बाजूवर कारवाई झालेली आहे. बहुमताच्या पाशवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन हे एकतर्फी असून हा लोकशाही विरोधी निर्णय आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सभागृहात एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करणं, दोन्ही बाजू मांडू देणं आवश्यक असतं. मात्र दानवेंना बाजू मांडायला वेळ दिली गेली नाही असं ठाकरे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. विधान परिषद निवडणुकीतला आपला विजय झाकोळून टाकण्यासाठी हा निर्णय घेतला असून षडयंत्र रचून दानवे यांना निलंबित केल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवा आणि वारकरी यांच्या कल्याणासाठी सरकार कार्यरत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर विधानसभेत उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा 65 पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबातल्या लाभार्थ्यांना लगेच पैसे दिले जातील, तर उर्वरित महिलांना अर्ज आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली की जुलैपासूनचे पैसे दिले जातील, असंही ते म्हणाले. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरचा आभारदर्शक प्रस्ताव आवाजी मतदानानं विधानसभेत मंजूर झाला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेतला एकही लाभार्थी वंचित राहणार नाही. पुढचा हप्ता वितरित करण्यापूर्वी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा पात्र यादीत सहभागी करून घेतलं जाईल, असं आश्वासन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिलं. 65,000 शेतकऱ्यांचा परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी सादर केलेला असून या प्रस्तावास शक्य तितक्या लवकर मान्यता मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असून त्यावर येत्या 15 दिवसात निर्णय घेतला जाईल, असंही मुंडे म्हणाले. कृषी विभागाच्या प्रयत्नातून एका वर्षात पीएम किसान योजनेत राज्यात 20,50,000 लाभार्थींची वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना 30 रुपये लिटर दर देण्याचा निर्णय काल दूध प्रकल्प आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत झाला. तसंच या शेतकऱ्यांना लिटरमागे 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केल्याची माहिती दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत केली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024 आज विधान परिषदेत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी तालुका पातळीवर 3 अशासकीय सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचे अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवसापर्यंत 11 जागांसाठी 14 उमेदवारांनी एकूण 24 अर्ज भरले आहेत. भाजपाच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांनी आज अर्ज भरले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गळवी यांनी अर्ज भरला. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांनीही अर्ज भरला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याशिवाय अजय सिंग सेनगर आणि अरुण जगताप या अपक्ष उमेदवारांनीही अर्ज भरले आहेत. या अर्जांची छाननी उद्या होणार असून 5 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 12 जुलै रोजी मतदान होऊन त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जमो अभ्यंकर यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघात विजय मिळवला, तर मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब निवडून आले. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे यांनी सलग 3रा विजय मिळवला. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे विजयी झाले. उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यात फुलराई गावात सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 90 जणांनी आज प्राण गमावले असून इतर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यात अनेक महिला आणि मुलांचा समावेश आहे. सत्संगाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचं वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश कुमार सिंग यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांप्रती शोकभावना व्यक्त केल्या आहेत. या घटनेमागच्या कारणांचा तपास करण्याचे आदेशही आदित्यनाथ यांनी दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांच्या मदतीची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज दुपारी हडपसर इथं विसाव्याला थांबणार असून रात्री सासवडला मुक्काम करणार आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा विसावा दुपारी हडपसर इथं असून लोणी काळभोर इथं रात्री पहिला मुक्काम असेल. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं आता पूर्ण देश व्यापला असून येत्या 2 दिवसात कोकणात बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता असून किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील. विदर्भात पाऊस आणि वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेच्या हवामान वृत्तात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देश सर्वप्रथम या तत्वावरच आपलं सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत प्रतिपादन. काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका. सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 5 दिवसांसाठी निलंबित, हा एकतर्फी आणि लोकशाहीविरोधी निर्णय असल्याची उद्धव ठाकरे यांची टीका। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 14 उमेदवारांचे एकूण 24 अर्ज दाखल। उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यात सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 90 भाविकांचा मृत्यू आणि नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरात दाखल। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।